पुढील नोंद आहे नाइटिंगेल. शीळ घालणारा हा एक लहानसा पक्षी आहे. पॅसेरी फॉर्मिस गणाच्या म्युझिक ॲपिडी कुलामध्ये नाइटिंगेलचा समावेश होतो. याचं शास्त्रीय नाव ल्युसिनिया मेगारिंकस असं आहे. सामान्यपणे उन्हाळ्यामध्ये तो युरोप आणि पश्चिम आशियात दिसतो. हिवाळ्यामध्ये तो आफ्रिकेत स्थलांतर करतो. अमेरिकेत मात्र तो आढळून येत नाही. दाट वनं, राखीव रानं आणि नद्या असलेल्या खोऱ्यामध्ये तो राहतो. नाइटिंगेल आकाराने चिमणी एवढा असून शरीराची लांबी 15 ते 18 सेंटीमीटर असते. पाठीचा रंग तांबूस तपकिरी असा असून पोटाकडला रंग अधिक फिकट तपकिरी असतो. शेपूट चिमणीच्या शेपटीहून अधिक लांब अशी असून ती गडद तपकिरी असते. गळा आणि पोट पांढरट असतात. चोच आणि पाय तपकिरी असून डोळ्यांच्या भोवती फिकट पांढरी वर्तुळं असतात. नर आणि मादी सारखेच दिसतात. नाइटिंगेल मिश्राहारी असून त्याच्या आहारात फळं, बिया, कीटक असतात. तो भित्र आहे. त्याच्या जवळपास कोणी फिरकलं की एकदम सुडपात शिरून दिसेन असं होतो. उंदीर, खेकडा, मांजरं आणि साप इत्यादी या पक्षाचे भक्षक आहेत. नाइटिंगेलची उन्हाळ्यामध्ये वीण होते. एखाद्या दाट झुडपात किंवा जमिनीवर पानं, काटक्या, गवत असं वापरून मादी वाटीसारखं घरटं बांधते. मे महिन्यामध्ये मादी तपकिरी हिरवट रंगाची 4-5 अंडी घालते. अंडी उबवण्याचं काम ती करते. 2 आठवड्यांनी अंड्यातून पिलं बाहेर पडतात. नर आणि मादी दोघं मिळून पिलांची काळजी घेतात. नाइटिंगेल म्हणजे रात्री गाणारे. हा पक्षी दिवसा आणि रात्रीही गातो. शीळ घालण्याची वृत्ती या पक्षाच्या नरामध्ये असून मादीला आकर्षित करण्यासाठी तसंच परिसरावर हक्क जाहीर करण्यासाठी तो गातो. एकेकटे नर पहाटेच्या वेळी गातात. नागरी परिसरात इतर आवाजांवर मात करण्यासाठी ते अधिक मोठ्यानं आवाज काढतात. सुरेल आवाजामुळे साहित्य आणि कलाक्षेत्रात नाइटिंगेल पक्षावर अनेक काव्य आणि कलाकृती निर्मिल्या गेल्या आहेत. ही नोंद शिवाप्पा किट्टद यांनी लिहिली आहे.